आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर. राज्यभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीयांच्या सभा. राज्याच्या विकासाला महायुती सरकारच चालना देऊ शकेल असं प्रचारसभेत ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आजपासून राज्यात काही ठिकाणी गृहमतदानाला सुरुवात. प्रशासनाकडून मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम. ईडीच्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी महायुती सरकारमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताचं छगन भुजबळ यांच्याकडून खंडन. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या 4 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात. विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करू शकतं असं त्यांनी सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारनं राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. महाविकास आघाडीनं अनेक विकास प्रकल्पांच्या मार्गात खोडा घातला असा आरोप त्यांनी केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या सरकारनं मिळवून दिल्याची आठवण त्यांनी करून देत डबल इंजिन सरकार निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण यावेळी झालं. शेतकऱ्यांना पाणीपुरवठा, औद्योगिक विकास, रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास अशी आश्वासनं त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी मोदींची महाराष्ट्रातली ही पहिलीच प्रचारसभा होती. या जाहीर सभेला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, दादा भुसे, अनिल पाटील आदी उपस्थित होते. महायुती सत्तेवर आल्यास किसान सन्मान निधीची रक्कम 12,000 वरून 15,000 करण्याचं आश्वासन मोदी यांनी नाशिक शहरात पंचवटी इथल्या प्रचारसभेत दिलं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आदरांजली वाहिली. जनहितासाठी उज्ज्वला योजना, जलजीवन मिशन, नळाद्वारे घराघरात पिण्याचं पाणी, मोफत अन्नधान्य, पीएम आवास योजनेत घर, कापूस, धान, सोयाबीन पिकांना अधिक हमीभाव, दुधाच्या दरात वाढ, तसंच शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यातीवरचे निर्बंध हटवण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या 2 प्रचारसभा आज राज्यात झाल्या. केंद्रात पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार 2000 ते 2014 या कालावधीत 10 वर्ष सत्तेत असतानाच्या काळात महाराष्ट्राला केवळ 1,91,000 कोटी रुपये निधी मिळाला, तर मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 10,15,890 कोटी रुपये निधी मिळाला असल्याचं त्यांनी सातारा इथल्या सभेत सांगितलं. भारताला सर्व क्षेत्रात सर्वोत्तम बनवणं हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लक्ष असून हे एनडीए सरकारच करू शकतं असं शहा यांनी सांगली जिल्ह्यात शिराळा इथल्या प्रचारसभेत सांगितलं. राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर पहिल्या 100 दिवसांचं व्हिजन मांडत त्यानुसार काम करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धाराशिव इथल्या प्रचारसभेत सांगितलं. महायुतीचे धाराशिवचे उमेदवार अजित पिंगळे आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातले उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंचा भाव स्थिर राखत महागाई आटोक्यात ठेवू, 25 लाख रोजगार निर्मिती करू आणि लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांच्या मदतीचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. राज्यात आणि देशात महिला सुरक्षित नसून भ्रष्टाचार वाढला आहे. देशात सध्या मोदी यांची हुकूमशाही सुरू आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. ते आज परभणी जिल्ह्यात सेलू इथं प्रचारसभेत बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महिलांना दरमहा 3,000 रुपये, बसचा मोफत प्रवास, जातनिहाय जनगणना करून 50% आरक्षणाची मर्यादा काढून आरक्षण, कृषी समृद्ध योजनेत 3 लाखांपर्यंत कर्जमाफी, बेरोजगार तरुणांना 4,000 रुपये मदत हे निर्णय घेणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना पराभव दिसत आहे, त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाती आणि धर्माच्या नावानं मतं मागत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्रभूमीत जाती धर्माच्या नावावर माथी भडकवून राजकीय पोळी भाजण्याचा मोह मोदी आणि शहा यांचा प्रयत्न जनता खपवून घेणार नाही असं पटोले म्हणाले. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना महायुती सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा इथं केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचारसभेला ते संबोधित करत होते. महाविकास आघाडीनं गेल्या काही काळात विकास कामं केली. पीक विमा, सोयाबीनला भाव, शेतकऱ्यांना कर्जमाफी, कोरोना काळात औषधं अशी कामं आपल्या सरकारनं केल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज गृहमतदान होत आहे. निवडणूक अधिकारी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन बॅलेट पेपरद्वारे मतदानाची प्रक्रिया राबवत आहे. गृहमतदानासाठी रिसोड मतदारसंघात 546, वाशिम मतदारसंघात 432 तर कारंजा मतदारसंघात 479 मतदारांनी नोंद केली आहे. सोलापूर जिल्ह्यातही आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली. विविध तालुक्यात मिळून सुमारे 5316 मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केली. अमरावती जिल्ह्यात 14 नोव्हेंबरपासून गृहमतदानाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात 2862 नागरिकांनी गृहमतदानासाठी नोंद केली आहे. जळगाव जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेनं मतदान जागृतीसाठी रील्स बनवण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. उत्तम रील्स बनवणाऱ्यांना पारितोषिकं दिली जाणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं. धुळे शहरात 10 नोव्हेंबर रोजी गृहमतदान होणार आहे. यासाठी 14 पथकं नेमली असून प्रत्येक पथकामध्ये 2 मतदान अधिकारी, 1 पोलीस कर्मचारी आणि सूक्ष्म निरीक्षक आणि 1 व्हिडिओग्राफर असणार आहे. जे मतदार या दिवशी मतदान करू शकणार नाहीत त्यांच्यासाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन विविध मान्यवर आणि सेलिब्रिटी करत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणाले,
ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आणि एक जागरूक मतदार म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या देशाची ही जी लोकशाही आहे जी आपल्याला स्वतंत्रपणे आणि इतक्या आदराने जगण्याचा हक्क देते ती बळकट राहिली पाहिजे. त्यासाठी आपण निश्चित उत्साहानं मतदान कराल अशी अपेक्षा आहे आणि करावी अशी विनंती आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो आणि निवडणूक आयोगाच्या वतीनं एक फिरतं प्रदर्शन आजपासून सुरू झालं. प्रदर्शन लावलेल्या या गाड्या 15 निवडक जिल्ह्यांमध्ये मतदानविषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत. तुळजापूर इथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना, मतदारांना मी मतदान करणार, तुम्ही मतदान करा अशा आशयाची शपथ देण्यात आली. यावेळी तहसीलदार अरविंद बोंगळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असल्यानं राज्यात सर्वत्र सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18वा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज अमरावती जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. ईडीच्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी महायुती सरकारमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी खंडन केलं आहे. आपण ओबीसी असल्यामुळे आपल्यावर कारवाई झाली असं भुजबळ यांनी म्हटल्याचं वृत्त ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला देत एका दैनिकानं छापलं आहे. मात्र या दैनिकाबरोबर आपली काही मुलाखत झालेली नाही, आपण कोणतंही पुस्तक लिहिलेलं नाही, तसंच ईडीच्या कारवाईचा आणि आपण सरकारमध्ये सामील होण्याचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये वार्ताहर परिषदेत दिलं. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या 4 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज रात्री डर्बनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर. राज्यभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीयांच्या सभा. राज्याच्या विकासाला महायुती सरकारच चालना देऊ शकेल असं प्रचारसभेत ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आजपासून राज्यात काही ठिकाणी गृहमतदानाला सुरुवात. प्रशासनाकडून मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम. ईडीच्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी महायुती सरकारमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताचं छगन भुजबळ यांच्याकडून खंडन आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या 4 T20 क्रिकेट सामने यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.